चीनी मंडी .com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, गुरुवार 12 सप्टेंबर 2019। डोमेस्टिक मार्केट, देशभरात आज साखरेचा बाजार स्थिर राहिला, तसेच कोणतीही हालचाल दिसून नाही आली। महाराष्ट्रात काही ठिकाणी मार्केट अनंत चतुर्दशीनिमित्त बंद असल्याने येथील व्यापार शांत होता। S30 साखरेचा व्यापार 3150 ते 3230 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3290 ते 3375 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3385 ते 3435 रुपये होता। गुजरात येथील बाजार अनंत चतुर्दशीनिमित्त बंद राहिला। कोलकातामध्ये M30चा व्यापार 3560 ते 3630 रुपये होता। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3325 ते 3525 रुपये होता, तर M30चा व्यापार 3425 ते 3525 होता। दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $310.90, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $10.75 होता। जगभरातील साखर उद्योग नुकत्याच घोषित झालेल्या MAEQ निर्यात योजनेच्या नोटिफिकेशनची वाट पाहत असल्याने बाजारात कोणती निर्यातीसाठी ऑफर दिसून येत नाही। ही योजना घोषित होताच निर्यात करण्याची पांढऱ्या साखरेचा व्यापार सुरू होईल। करन्सी आणि कमॉडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.16 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.04 राहिला। क्रूड फ्युचर्स 3932 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $55.23 राहिले। इक्विटी, BSE सेन्सेक्स 166 अंकांनी खाली येऊन 37104 अंकांवर, तर NSE निफ्टी 53 अंकांनी घसरून 10982 अंकांवर थांबले।